हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन.
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, आम्ही समाजशील प्राणी आहोत. आम्हाला समाजामध्ये राहायला आवडतं. आम्ही आमचे विचार, आमचे गोष्ट आणि आमचे मत हे सातत्याने समाजामध्ये प्रस्थापित करीत असतो आणि अपेक्षा करीत असतो की आम्हाला त्या गोष्टींचा दुजोरा मिळावा. ह्या तर झाल्या जगिक गोष्टींच्या विषयी, ज्याविषयी आम्ही खूप खबरदारी बाळगत असतो. परंतु आध्यात्मिक गोष्टींच्या विषयी काय? आम्ही देवाची प्रतिमा असे आहोत. आम्हामध्ये शारीरिक अवयव आहेत, डोळे आहेत, नाक आहे, तोंड आहे, हात आहेत, पाय आहेत. याहूनही सर्वात महत्वाचं जे म्हणजे आपल्यामध्ये आहे ते म्हणजे आपलं हृदय. आम्ही कधी विचार केला आहे का आमचं हृदय कशा प्रकारचं आहे, त्यामध्ये काय आहेत, त्यामध्ये कोण वास्तव्य करतात आणि आमचं हृदय हे कसल्या प्रकारचं हृदय आहे? चला तर श्रोते हो, अशाच प्रश्नांची आज आपण उत्तरे शोधूयात. आणि म्हणून आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे मार्कृत शुभोत्तमान याचा 3 1-12 आणि आजचा संदेश आहे तुमचे हृदय कसे आहे. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात. प्रभू येशूची पृथ्वीवरील सेवा मतभेदांनी वेढलेली होती. प्रभू येशूने जे काही केले त्याबद्दल वादंग निर्माण झाले. असे दिसते की येशूच्या अथवा येशूने केलेल्या प्रत्येक गोष्टींमुळे धार्मिक यहुदी संतप्त झाले. प्रत्येक शब्द आणि प्रत्येक काम त्याच्या निर्णयात्मक वृत्तीच्या सूक्ष्म दर्शकाखाली ठेवले होते. त्याचा येशूबद्दलचा द्वेष अखेरीस त्यांचा वधस्तंभावर मृत्यू झाला. फक्त एक आठवण म्हणून ते वेळे आहेत, कारण त्याने माणसाच्या पापांची क्षमा केली, पापी लोकांसोबत जेवण केलेत, त्याच्या विधींचा आदर करण्यास नकार दिला, कारण त्याने त्यांच्या शिष्यांना शाब्बात दिवशी धान्य उचलण्याची आणि खाण्याची परवानगी दिली, येशूने त्यांच्या नियमानुसार चेंडू खेळण्यास नकार दिला आणि त्यांचा तिरस्कार केला. उतार्यात पुन्हा एकदा शाब्बात दिवशी सभास्थानात येशू साबरतो. सभास्थानाला ही भेट बहुधा त्याच दिवशी आली ज्या दिवशी येशू आणि त्याचे लोक गव्हाच्या शेतातून गेले आणि यहुदियांचा त्यांच्यासोबत सामना झाला. हा उतारा त्याच वादाचा एक सातत्य आहे जो आपण गेल्या वेळी पाहिला होता. परुषी येशूच्या मागे सभास्थानात गेलेत. ते त्याला अडकवण्यासाठी, त्याला बदनाम करण्यासाठी आणि त्याची सेवा नष्ट करण्यासाठी काही मार्ग शोधत आहेत. किंबहुना जसे येथे पाहणार आहोत तसे घडताना काहीतरी थांबतील. आपण या मजकुराचा अभ्यास केल्यावर आपल्याला 3 प्रकारचे हृदय निदर्शनात दिसेल. आज आपण या श्लोकामधून पुढे जात असताना आपण आपल्या स्वतःच्या हृदयाचे परीक्षण करावे अशी माझी इच्छा आहे. मी या मजकुरात प्रकट केलेली हृदय सामायिक करत असताना मला तुम्ही या प्रश्नाचे उत्तर द्यावे असे मला वाटते. तुमचे हृदय कसे आहे? कदाचित आज प्रभू तुम्हाला तुमचे हृदय पाहण्याची परवानगी देईल. जर त्याने असे केले आणि काही समस्या असतील तर तुम्ही त्याच्याकडे येऊ शकता आणि तुमच्या जीवनात जे काही चुकत असेल ते तो दूर करेल. या श्लोकामध्ये प्रदर्शित केलेली अंतकरणे पाहूया. या श्लोकामध्ये आपण स्वतःला भेटू शकतो का ते पाहूया. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण येशूला भेटू शकतो का ते पाहूया. मला तुमचे हृदय कसे आहे या विषयावर प्रचार करायचा आहे. परुषांचे कठोर हृदय. आम्हाला सांगण्यात आले आहे की येथे एक माणूस होता ज्याचा हात वाढलेला होता. वाढलेल्या या शब्दाचा अर्थ पंगू झाला होता. प्राचीन ख्रिश्चन परंपरा आपल्याला सांगते की हा माणूस दगड मातीचा होता ज्याने अपघातात नोकरीवर म्हणजेच त्याच्या हातावरती दुखापत झाली होती. या कथा सांगितल्याप्रमाणे त्याने ऐकले की येशू गावात आहे आणि तो प्रभूकडून बरे होण्यासाठी आला होता. काही लोकांचा असा विश्वास आहे की या माणसाला पुरुषांनी येशूला अडकवण्याच्या प्रयत्नात मंडळीत बसवले होते. मला असे वाटते की ते दृश्य मजकुराच्या प्रवाहाशी सुसंगत आहे. बहुधा परिस्थिती अशी आहे की त्यांना हा माणूस सापडला आणि ते असे काहीतरी म्हणाले, म्हणून आम्ही ऐकतो की तुम्हाला तुमच्या हाताला दुखापत झाली आहे. तो मुलगा नक्कीच वेदनादायक दिसतो. बरं, आमच्या बरोबर सभास्थानात चल. तो सहकारी येशू आज तेथे असेल. तो तुम्हाला बरे करू इच्छितो आणि बरे करू शकतो हे माहिती आहे. जर तुम्ही आमच्या बरोबर गेलात तर तो तुमचा हात बरा करेल. अशी चांगली संधी आहे. तुम्हाला तेथे आवडणार नाही का? चला आमच्या बरोबर जा. एकतर त्यांनी या माणसाला लावले होते किंवा त्यांनी त्याला गर्दीत पाहिले होते. कोणत्याही प्रकारे ते येशू काय करतील हे पाहण्यासाठी त्याला पाहत आहेत. गव्हाच्या शेतात परमेश्वराशी झालेल्या त्यांच्या भेटीपासून ते अजूनही हुशार आहेत. त्यांना त्यांच्या विरुद्ध पुरावे शोधायचे आहेत की तो कायदा मोडणार आहे. ते त्याची सेवा आणि त्याचे जीवन संपवण्यासाठी कोणतेही निमित्त शोधत आहेत. त्यांची समस्या, ते काय करत आहेत हे येशूला माहिती आहे. म्हणून तो जखमी माणसाला पुढे उभे राहाव्यास बोलावतो. मग येशू एक अतिशय साधा प्रश्न विचारतो. शाब्बात दिवशी चांगले करणे योग्य आहे की वाईट करणे, जीव वाचवायचा की मारायचा? त्यांच्याकडे येशूसाठी कोणतेही उत्तर नाही, कारण त्यांनी दिलेले कोणतेही उत्तर त्यांच्या स्वतःच्या शिकवणुकीच्या विरुद्ध असेल. या माणसाची आणि आज त्याच्यासारख्या अनेक लोकांची समस्या अशी आहे की त्यांना गरीब जखमी माणसांच्या गरजांची कमी काळजी करता आली असती. त्यांना फक्त त्यांचे नियम आणि त्यांच्या मार्गाची काळजी होती. येशूला त्याची समस्या माहिती होती. मार्क आम्हाला सांगतो की त्यांना हृदयाचा कडकपणाचा त्रास होता. या लोकांना अनेक वेळा सत्याचा सामना करावा लागला आणि त्यांनी ते सत्य सतत नाकारले. त्यामुळे त्यांची मने जड झाली. कडकपणा या शब्दाचा अर्थ पेरोसिस आहे. हे प्राचीन जगात वापरल्या जाणाऱ्या संगमरवरी प्रकाराचे नाव होते. येशूला माहिती होती की त्यांची अंतकन्ये संगमरवरी तुकड्यासारखी कठोर आणि निर्दयी आहेत. या शब्द कालांतराने कॅल्सने झाकलेला काहीतरी वापरण्यात जाऊ लागला. त्वचेला सतत चोळल्याने कॉलस तयार होतो. त्याचप्रकारे सातत्याचा अथवा सत्याचा सतत नकार केल्याने अंतकरण आध्यात्मिकरित्या बेभरोशाचे बनते. अपवित्र हृदय अशा ठिकाणी पोहोचेल जिथे ते परमेश्वराचा आवाज ऐकू शकणार नाही. अपमानित हृदय परमेश्वराच्या हाकेला प्रतिसाद देणार नाही. त्यांचा डाव. जेव्हा येशूने या माणसाला बरे केले तेव्हा ते रागावले. त्यांनी हे उपचार हे काम मानले. प्रत्यक्षात त्या माणसाने जे काही केले ते हात पुढे केले. त्यात कोणतेही काम गुंतलेले नव्हते आणि मोशेच्या नियमांचे कोणतेही उल्लंघन नव्हते. पण पुरुषांसारख्या लोकांना सत्य काही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची संकुचित व्याख्या. त्यांनी ती सभा सोडली आणि ताबडतोब हेरोडोनियसांचा शोध घेतला. हेरोडोनियस धार्मिक निरपेक्ष यहुदी होता ज्यांनी हेरोद नावाच्या सरकाराला पाठिंबा दिला. सदुकीप्रमाणेच त्यांचा असाही विश्वास होता की रोमन राजवटीच्या अधीन राहणे आपल्या यहुद्यांचे कर्तव्य आहे. हे लोक धर्मनिरपेक्षवादी होते ज्यांना धार्मिक बाबतीत फारशी चिंता नव्हती. रोमन लोकांनी इस्रायलमध्ये केलेले बदल त्यांना आवडले. पुरुषांप्रमाणे त्यांना येशूला आवडले नाहीत, कारण त्यांनी त्याला राष्ट्राच्या शांती आणि स्थिरतेसाठी धोका म्हणून पाहिले. परुषी आणि यहुदी लोक कट्टर होते. हे प्रत्येक मुद्द्यावर विरुद्ध बाजूंनी होते. परंतु त्यांना प्रभू येशूच्या द्वेषात साम्य आढळून आलेत. म्हणून त्यांनी त्याचा नाश करण्याचा मार्ग शोधण्याचा कट रचला. नाश या शब्दाचा अर्थ एखादी व्यक्ती किंवा वस्तू पूर्णपणे काढून टाकणे. त्यांना येशूचा मृत्यू व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि ते पूर्ण करण्यासाठी निघाले. या कथेत थोडासा विडंबन आहे, तसेच भरपूर दांभिकपणा आहे. येशूने शाब्बात दिवशी एका माणसाला बरे करण्याचे धाडस केल्यामुळे ही माणसे नाराज आहेत. पण त्यांना त्या दिवशी हत्येचा कट रचण्यात त्यांना काहीच अडचण नाही. त्यांच्या अंतःकरणाच्या कणखरपणाचा तो पुरावा आहे. त्यांच्या अंतःकरणाच्या सभोवतालच्या कॉलसमुळे ते देव आणि पुरुष प्रति उदासीन आहेत. हे एक धोक्याचे ठिकाण आहे. कठोर हृदयाची ही बाब सोडण्यापूर्वी काही अत्यंत गंभीर विचारांना विचार करणे आवश्यक आहे. जर तुमचे कधी तारण झाले नसेल तर तुमचे अंतकरण शुभ वर्तमानाविरुद्ध कठोर होण्याचा धोका आहे. दुसरे तिमथ्य याचा 4:1-3 वचन. प्रत्येक वेळी तुम्ही म्हणाल नाही, देवाप्रती तुमचे अंतकरण अधिक निरागस होते. काही काळानंतर शुभ वर्तमान संदेश तुमच्या हृदयाशी बोलणे थांबवेल आणि त्यानंतर काय होईल की जर प्रभू तुमच्याकडे येण्यासाठी बोलावत असेल तर तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकत असल्यास या, तुमचे हृदय कोमल असताना या. तुम्ही अजूनही येशूच्या सान्निध्यामध्ये राहू शकता. आम्ही आमच्या मुलांना ड्रग्स, अल्कोहोल, विवाहपूर्वक लैंगिक संबंध आणि इतर पापी क्रियाकलापांना नाही असे म्हणायला शिकवतो. ही एक चांगली प्रथा आहे. तुम्ही जितके जास्त नाही म्हणाल तितके ते चालू ठेवणे सोपे होईल. याला नाही म्हणतात, पण जेव्हा आपण देवाला नाही म्हणायला लागतो तेव्हा आपण संकटात सापडतो आणि हेच त्याला सांगायचं आहे. आपण प्रभूप्रती कोमल अंतकरण राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते करण्याचा मार्ग म्हणजे जवळ आणि स्वच्छ राहणे. जेव्हा तो बोलतो एकतर त्याच्या शब्दात किंवा त्याच्या शांत लहान आवाजात, तेव्हा तुम्ही संकोच किंवा विलंब न करता जे तो करायला सांगतो तेच करता. जेव्हा आपण ऐकण्यास आणि आज्ञा पाळण्यास नकार देतो तेव्हा आपण आपल्या अंतःकरणाला अपमानित करतो. ज्यांचे तारण झाले आहे त्या ठिकाणी आपण कधीही पोहोचू नये. जेथे आपण ज्यांना प्रभूची गरज आहे त्यांच्यासाठी आपली करुणा गमावून बसतो. आपल्या विचारात पुरुषांप्रकारे आणि पुरुषांसारखे बनणे खूप सोपे आहे. बरेच ख्रिश्चन अशा ठिकाणी पोहोचतात जेथे ते फक्त जतन करण्यासाठी आनंदी आहेत. एक असा काळ होता की त्यांनाही परमेश्वराची गरज होती हे ते विसरलेले दिसतात. ते विसरतात की आपल्या आजूबाजूला अनेक लोक आहेत ज्यांना तारणहाराची गरज आहे. विश्वासणारे म्हणून आम्हाला सतत वास्तव तपासणीची आवश्यकता आहे. आपण स्वतः आणि आपण आपला स्वतःचा तारणाचा अनुभव आपल्या अंतःकरणात ताजा ठेवला पाहिजेत, जेणेकरून आपण अव्यक्त हृदय विकसित करू नये. आणि त्यानंतरचा मुद्दा आहे रक्षणकर्त्याचे पवित्र हृदय. तारणहाराचे पवित्र हृदय पुरुषांच्या कठोर हृदयाच्या विपरीत आहेत. त्याचे हृदयाची कृती पाहूयात. त्याची आज्ञा, ते काय करत आहेत हे येशूला माहिती आहे. त्याला माहिती आहे की ही सारी गोष्ट त्याला फक्त फसवण्यासाठी सापडा म्हणून रचण्यात आली आहे. परंतु येशूला हे दाखवून द्यायचं होतं की या माणसाला बरे होण्याची गरज आहे. आणि येशूने वैयक्तिक खर्चाची पर्वा न करता योग्य गोष्ट करण्याचा निर्णय केला. म्हणून तो त्या माणसाला म्हणाला उभे राहण्याच्या साठी, वाईट काही पण असोत परंतु आम्हाला चांगले गुण दाखवणे गरज आहे. आणि म्हणून जेव्हा परमेश्वर एखाद्या आत्म्याला वाचवतो ना तेव्हा तो स्वतःच्या गौरवासाठी असे करतो. तो अशी अपेक्षा करतो की त्या व्यक्तीला अथवा त्या तारलेल्या व्यक्तीचे पुढे उभे राहावे आणि त्याच्या हृदयात देवाच्या कार्याची साक्ष द्यावी. रोमकरास पत्राचा 10:9-10 जर तुमचे तारण झाले असेल तर परमेश्वराने तुमचे जीवन त्याच्या गौरवासाठी वापरण्याचा निर्णय केला आहे. तुम्ही जीवन बदलण्यासाठी आणि हरवलेल्या लोकांना देवाच्या गौरवासाठी नवीन प्राण्यामध्ये बनवण्यासाठी देवाच्या सामर्थ्याची चालणारी जाहिरात आहात. आणि हे तो म्हणतो फिलिपेकरास पत्र याचा 1:27 आणि जेव्हा ह्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं तर तेव्हा त्यांचे हृदय खूप कठीण झालेले होते. सत्य ऐकण्यास आणि योग्य ते करण्यास नकार देतात तेव्हा ते संतप्त होतात. आता आपल्या आयुष्याकडे पहा. परमेश्वराने तुमच्यात दुःखी होण्याचे कारण आहे का? तुम्ही सत्याकडे कान वळवत आहात का? तुम्ही त्याचा आवाज ऐकण्यास नकार देत आहात का? तुम्ही तुमच्या हृदयाला इतरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनुमती दिली आहे का? लोक नरकात जात आहेत याचा तुम्हाला त्रास होत आहे का? प्रभूसोबत तुमचा सहवास जसा असायला हवा तसा नाही याची तुम्हाला काळजी आहे का? तुमचे हृदय दिवसेंदिवस कठीण होत आहे हे जाणून तुम्हाला त्रास होत आहे का? त्याला तुम्ही अथवा तुमची मदत करायची आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही त्याचा आवाज ऐकत नाही आणि तो तुम्हाला काय सांगतो ते ऐकेपर्यंत ते करू शकत नाही. तो करुणामय आहे. तो काय आहे? दयेचा सागर आहे. आणि तो गरजूंचे आशावादी हृदय आहे. आणि त्यानंतर त्यांनी येशूमध्ये राहायला पाहिजेत आणि आम्ही सुद्धा राहायला पाहिजेत. त्यांनी येशूकडून काय मागितले आणि आम्ही काय मागत आहोत हे महत्त्वाचे आहे, आणि येशू त्याबद्दल काय बोलतो आहे ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आज आम्हाला गरज आहे की आमचं हृदय परिवर्तन होण्याची. प्रभू आज तुम्हाला काय सांगत आहे? तारण होण्यासाठी तो तुम्हाला येशू ख्रिस्ताकडे येण्यासाठी बोलावत आहे का? तसे असल्यास या आणि आपले हृदय कठोर करू नका. आणि म्हणून त्याने म्हटलेलं आहे की जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपले अंतकरण कठीण करू नका. तो आवाज देत आहे, त्याच्या आवाजाकडे लक्ष द्या आणि तो तुम्हाला जे काही करायला सांगेल ते करा. आजच करा आणि आताच करा. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करो. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू म्हटलेला आहेस की तुमचे शरीर हे देवाचे मंदिर आहे आणि तुमच्या हृदयामध्ये वसणारा आत्मा हा पवित्र आत्मा आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही का? परमेश्वर पित्या, याची जाणीव तू आज आम्हाला करून दिली, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. आमचं हृदय कसं आहे ते पाषाणमय आहे, त्याला तू मांसमय बनव. ते कठोर आहे, त्याला तू मृदू बनव, जेणेकरून त्यामध्ये तुझं वास्तव्य होईल. आणि करुणामय हृदय दे, जेणेकरून आम्ही इतर गरजूंना बघून त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. उपकार मानतो प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकली. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत, म्हणून तो ऐक. आमेन.
पडते पण घटका तास दिनी मास वर्ष करती का तास दिन मस वर्ष करती मर जवळ जवळ येते कसा धरती लव करते कसा धरती लव करते सूर्य पडते कड्या
आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आय डी घ्या MARATHISAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा WhatsApp द्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.